श्रीराम समर्थांच्या मनाच्या श्लोकातला आता 22वा श्लोक आपण पाहतो आहोत. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोक त्रयाचा. आता ह्याच्यात पहिला चरण मनाला उद्देशून आहे. त्याच्यात समर्थ म्हणतायत मना सज्जना, पुन्हा तो शब्द आलेला आहे, हित माझे करावे. हित आणि फायदा ह्याच्यामध्ये फरक लक्षात घेतला पाहिजे. व्यवहारात आपण फायद्याच्या गोष्टी करत असतो, कशात फायदा मिळेल ते पकडायचं. आणि हित म्हणजे इथं कल्याण. जीवाचं कल्याण कशात आहे ते बघावं असं संतांना वाटत असतं. सामान्य मनुष्य व्यवहारातले फायदे बघत असतो, नफा तोटा काय आहे, काय केलं असता काय मिळेल, कुणी व्यक्ती भेटली त्याच्याकडून आपल्याला काय मिळण्याजोगं आहे, एखादी गोष्ट केली तर त्याच्यातून आपला फायदा काय आहे, लाभ काय होणार आहे, ह्याकडे दृष्टी असते. म्हणजे स्वार्थी दृष्टी प्रत्येकाची असते की या संसारात. पण ते म्हणतात समर्थ, हाट भरला संसाराचा, नफा पाहावा देवाचा. संसाराचा हाट आहे, भरलेला आहे बाजार, पण त्याच्यातून नफा देवाचा मिळाला पाहिजे. संसार टाकायला सांगत नाहीत, संसार सोडावं म्हणत नाहीत. उलट समर्थाने स्पष्ट म्हटलेलं आहे की जर का संसार टाकून परमार्थ केला तर अन्न मिळेना खायाला, मग त्या करंट्याला परमार्थ कायचा. त्यामुळे संसार टाकायचा नाही आहे, संसार व्यवस्थित करायचा आहे. पण तो करत असताना त्याचं ध्येयाकडे लक्ष पाहिजे. या नरजन्मातून आपल्याला परमेश्वर प्राप्ती, आत्मदर्शन हे ध्येय गाठायचं आहे. ते जर गाठलं नाही आणि सबंध जन्मभर खातायत पितायत झोपतायत पैसे मिळवतायत, काहीही अर्थ नाही, त्याची किंमत शून्य आहे. किती वैभवशाली संसार असो नाही तर दरिद्री फाटका संसार असो, जोवर भगवंताच्या प्राप्तीकडे लक्ष जात नाही तोपर्यंत सगळ्या गोष्टी शून्यवत आहेत. जसं म्हटलेलं आहे शून्य 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 किती असतील ती, पण त्याच्या पाठीमागं जर एकाचा आकडा नसेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. विद्वत्ता आहे, पैसा आहे, ऐश्वर आहे, गाडी घोडे मुलं बाळं सगळं आहे, पण पाठीमागे भगवंत नाही, अध्यात्माची परमार्थाची साधना नाही असं जर असेल तर त्या शून्याला काहीही किंमत नाही. म्हणून ह्याच्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे मना सज्जना हित माझे करावे, माझं हित करतो, माझं कल्याण ज्या योगे आहे ते तू पहा, बाकीच्या सगळ्या सांसारिक गोष्टी ज्या आहेत त्या मला नको आहेत. मग त्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याचं का त्यांनी लगेच त्याचा उपायही सांगितला आहे. रघुनायका दृढ चित्ती धरावे. आपल्याला म्हणजे जीवाला जर आपलं हित साधायचं असेल नरजन्मात येऊन तर त्या रघुनायकाला दृढ चित्ती धरावे. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. धरायला सांगितलं आहे पक्क, दृढ धरावे. आणि ते कुठं धरावे, मनात नाही चित्तात. मनात अनेक गोष्टी येतात दिवसभरात, पण त्यातल्या काहीच गोष्टीवर चिंतन घडतं आणि त्या गोष्टी चित्तात जाऊन बसतात. तसं रघुनायकाला वरवर नाही. आपण देवाची पूजाही करतो वरवर, लक्ष नसतंच पूजेकडे. पूजा करत असतो, तोंडाने स्तोत्र म्हणतही असतो, पण त्यावेळेला डोक्यात विचार असतात ते संसाराचे, धंदा उद्योगाचे, व्यवसायाचे. त्यामुळे ती पूजा भगवंताला पोचतच नाही. त्याच्या उलट त्यांनी असं म्हटलेलं आहे खरं म्हणजे की भगवंताला राघव श्रीहरी सगळे शब्द जे उद्देशून म्हटलेले आहेत ते भगवंताला उद्देशूनच आहेत. रामचंद्र हे समर्थांचं दैवत असल्यामुळे त्यांनी तो शब्द वारंवार वापरलेला आहे. रघुनायक, राघव, राम असे शब्द वापरले, पण एकच तो भगवंत. तर त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे त्याला दृढ चित्ती धरावे. आपल्या अंतःकरणात त्याला पक्का धरून ठेवावा. जोपर्यंत अंतःकरणात इतर विषय आहेत, काय आड येत असेल तर विषय वासना आड येते, विषय आड येत नाहीत. विषय एक वेळ भोगले त्यावेळेला तरी चालतील, पण विषयाची वासना, एखादा विषय भोगला की पुन्हा तो मिळावा, तो बसला विषय चित्तात जाऊन. श्रीखंड असा शब्द उच्चारला की मन लगेच त्या श्रीखंडाच्या आकाराचं होतं आणि बसलं तिथं चित्ताचं. म्हणजे ज्या चित्तामध्ये राघव बसायला पाहिजे त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय, म्हणजे आधी विविध विषय आणि एखादा आवडता विषय पुन्हा पुन्हा, म्हणजे इरून फिरून होतं काय की त्या चित्तामध्ये भगवंताला स्थान करायचा आणि तिथंच त्याचं आसन स्थिर करायचं. त्याच्याऐवजी नाना प्रकारचे विषय त्या अंतःकरणात येऊन बसतात आणि मग भगवंताला राहायला जागाच नाही अशी अवस्था होते. भगवंताला हाका मारली तो बघतो डोकावून तर आत इतके विषय आणि विकार भरलेले आहेत की राहायला जागाच नाही. म्हणून म्हणतात संत, मन करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तेथे. गोपाळ बघत असतो कुठं आपल्याला राहायला जागा मिळते का, पण प्रत्येकाचं मन असं भरलेलं आहे की त्या ठिकाणी त्याला जागाच नाही. मग त्यांनी जर येऊन तिथं राहायला हवं असेल तर काय करायला पाहिजे, मन करारे निर्मळ, निर्मळ मन केलं पाहिजे. कुठल्याही तऱ्हेचा त्या मनामध्ये उपसर्ग असता कामा नये, कसलीच उपाधी नको, काम नको, क्रोध नको, मत्सर दंभ अहंकार सगळ्या जे विकार आहेत, नाना प्रकारच्या कल्पना, सुरुवात कल्पनापासूनच होती. काहीतरी डोक्यात कल्पना एखादी आली की झालं, मनामध्ये त्या कल्पनेचं भुंगा सुरू झाला, विचार सुरू झाले, त्याच्यातून मग नाना वासना कामना इच्छा सुरू झाल्या. हे मला पाहिजे, कुणाचं काही पाहिलं पाहिजे आपल्याला सुरू झालं. आणि त्यामुळे रघुनायकाला दृढ चित्ती धर तर अशा कामना जातील. आधी कामना गेल्या मग रघुनाथाला दृढ धरलं का काय, आधी काय व्हायला पाहिजे, दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायला पाहिजेत. एकाच वेळी रघुनायकालाही घट्ट धरायला पाहिजे आणि त्याच वेळेला कामना वासनांना बाजूला करायला पाहिजे. त्या बाजूला होतील तसं तसं त्याचं जे स्थान आहे ते तिथं दृढ होईल. म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, आत धरायचं आहे. तोंडाने नुसतं नाम घेतोय आणि आत नाहीच आहे, आत पुन्हा संसारच बसलाय. असं जर असेल तर देवाला फसवता येत नाही, माणसाला फसवता येईल, नाम घेतायत, माळा ओढतायत, पण त्या माळेकडे लक्षच नाही आहे, लक्ष आहे आत. आज काय करायचं, उद्या काय करायचं, भविष्यात काय होणार आहे, भूतकाळात काय झालं, चिंतन आणि चिंता दोन्ही चालू आहेत. हे दोन्ही चालू आहे आणि आत राघव राहणार कसा. म्हणून त्यांनी म्हटलं आहे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. आता रघुनायक कसा आहे त्या पुढच्या दोन चरणात त्यांनी सांगितलं. महाराज तो स्वामी वायुसुताचा, तो महाराज आहे, कशाचा आहे आणि स्वामी आहे वायुसुताचा. वायुसुत हनुमंत, त्या हनुमंतांचा तो स्वामी आहे, महाराज आहे आणि हनुमंत त्याचे दास आहेत. असा हा जो रघुनायक आहे तो आणखी काय करतो, जनाउद्धरी. चौथ्या चरणात त्यांनी म्हटलं आहे, जनाउद्धरी नाथ लोकत्रयाचा. हा लोकत्रयाचा तिन्ही लोकाचा नाथ आहे, स्वामी आहे, अधिकारी पुरुष आहे, पण कशासाठी तो आलेला आहे, जनाउद्धरी. लोकोद्धाराचं कंकण हाती बांधून त्याचा जन्म आहे. हे जे अवतारी पुरुष जन्माला येतात ते कशासाठी येतात, काही एक मिशन घेऊन आलेले असतात. ते काय आहे, ते भगवद्गीतेत सांगितलं आहे भगवंताने, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आम्ही येतो युगायुगातून कशासाठी, परित्राणाय साधूनां. पहिला शब्द आहे साधूंचं परित्राण करण्यासाठी आणि विनाशाय च दुष्कृतां. साधूंचं परित्राण करायचं असेल तर दुष्कृतीं जे आहेत त्यांचा नाश करायला पाहिजे. सगळेच जर दुष्कृती नसतील आणि एकमेकामध्ये भांडून मरत असतील तर मरू देत ना, आपल्याला काही कर्तव्य नाही, तसं नाही आहे. त्याचे जे भक्त आहेत, सज्जन मंडळी आहेत, त्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, साधूंचं रक्षण करण्यासाठी. म्हणून परित्राणाय साधूनां एक काम, विनाशायाचं दुष्कृताम त्यांचं परित्राण करण्यासाठी दुष्कृतींना नष्ट केलं पाहिजे आणि त्या दोन्हीनंतर धर्मसंस्थापनार्थाय, धर्माची संस्थापना करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हे जे अवतारी पुरुष असतात ते त्याच कार्यासाठी येतात, तेवढं कार्य झालं की जिथून आलेले असतात तिथं ते लीन होतात. म्हणून इथं त्यांनी जे सांगितलेलं आहे की मना सज्जना हित माझे करावे आणि ते करण्यासाठी रघुनायकाला चित्ती धरावं आणि तो रघुनायक कसा आहे तेही त्यांनी सांगितलं आहे. आणि हनुमंत ज्याचे दास आहेत ते हनुमंत कसे आहेत, मनोजीवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानर युत मुख्यम, म्हणजे ते कसे आहेत, बुद्धिवान आहेत, चातुर्य आहे त्यांच्याजवळ, शौर्य धैर्य सगळं काही आहे, राजकारण धुरंदर म्हटल्यासारखं आहे, कुठं काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे, म्हणजे बल आहे बुद्धी आहे. आणि पुन्हा रामचंद्रांचे दास आहेत. हनुमंतांच्याबद्दल म्हणतात की जेव्हा कुठं काही काम करायचं असेल, युद्ध करायचं आहे कुठं शत्रूंचा मा काही निपात करायचं आहे, त्यावेळेला ते जात असत आणि ते काम झालं की पुन्हा ध्यानाला बसत असत, दुसरा विषयच नाही डोक्यात. एक तर आपल्या धन्याने रामचंद्रांनी सांगितलेलं काम, नाही तर पुन्हा ध्यानस्थ बसायचं. असे जे हनुमंत आहेत, अशा हनुमंतांचा धनी स्वामी असे जे रामचंद्र आहेत, त्यांचं सामर्थ्य किती असलं पाहिजे. मग त्यांची कृपा जर आपण संपादन केली तर आपलं हित का होणार नाही. आणि आपलं हित ह्याचाच अर्थ असा, ह्याच जन्मात आपण मुक्त व्हायचं आहे, मोकळं व्हायचं आहे, पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकायचं नाही. हे सगळं होण्यासाठी रघुनायकाला दृढ धरायला पाहिजे असं समर्थ ह्याच्यात सांगतात. म्हणून मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज तो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. जय जय रघुवीर समर्थ.